प्रेषितांचे कृत्ये अध्याय 19। तेव्हा असे झाले की अप्पुलो करिंथ येथे असताना पौल निरनिराळ्या भागातून प्रवास करीत इफिस येथे आला। तेथे त्याला येशूचे काही अनुयायी आढळले। पौलाने त्यांना विचारले,
जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय?
ते अनुयायी त्याला म्हणाले,
पवित्र आत्मा आहे हे सुद्धा आम्ही ऐकलेले नाही।
तो म्हणाला,
मग कसला बाप्तिस्मा तुम्ही घेतला?
ते म्हणाले,
योहानाचा बाप्तिस्मा।
पौल म्हणाला,
योहानाचा बाप्तिस्मा पश्चातापाचा होता। त्याने लोकांना सांगितले की त्याच्यानंतर जो येत आहे त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा, तो येणारा म्हणजे येशू होय।
जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला। आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले। या गटात सर्व मिळून 12 पुरुष होते। पौल यहुदी सभास्थानात जात असे व 3 महिने धैर्याने बोलत असे, देवाच्या राज्याविषयी चर्चा करीत व यहुदी लोकांचे मन वळवीत असे। परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि देवाच्या मार्गाविषयी वाईट बोलले। मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले आणि तुरुंगाच्या शाळेत दररोज त्यांच्याशी चर्चा केली। हे असे 2 वर्ष चालले। याचा परिणाम असा झाला की आशियात राहत असलेल्या सर्व यहुदी व यहुदीतर लोकांपर्यंत प्रभू येशूचे वचन पोहोचले। देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले। पौलाने वापरलेले रुमाल आणि कपडेही काही लोक नेत असत। लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवीत असत। जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात। काही यहुदी सुद्धा सगळीकडे प्रवास करीत असत व लोकांमधून दुष्ट आत्मे घालवित असत। ते दुष्ट आत्म्याने पछाडलेल्या व्यक्तीमधून प्रभू येशूच्या नावाने ते आत्मे घालवित असत। ते म्हणत,
पौल ज्या येशूच्या नावाने घोषणा करतो त्या नावाने मी तुला आज्ञा करतो।
स्किवा नावाच्या यहुदी मुख्य याजकाचे 7 पुत्र असे करीत होते। परंतु एकदा एक अशुद्ध आत्मा त्यांना म्हणाला,
मी येशूला ओळखतो, पौल मला माहित आहे, पण तुम्ही कोण आहात?
मग ज्याला दुष्ट आत्मा लागला होता त्या मनुष्याने त्यांच्यावर उडी मारली। त्याने त्यांच्यावर सरशी केली व त्यांना पराभूत केले। तेव्हा ते दोघे उघडे व जखमी होऊन घरातून पळाले। इफिस येथे राहणाऱ्या सर्व यहुदी व यहुदीतर लोकांना हे समजले। तेव्हा सर्वांना भीती वाटली आणि लोक प्रभू येशूच्या नावाचा अधिकच आदर करू लागले। पुष्कळसे विश्वासणारे पाप कबुली देऊ लागले व ज्या वाईट गोष्टी त्यांनी केल्या होत्या त्या सांगू लागले। काही विश्वासणाऱ्याने जादूची कामे केली होती। या विश्वासणाऱ्याने आपली जादूची पुस्तके सर्व लोकांसमोर आणली आणि जाळली। त्या पुस्तकांची किंमत 50,000 चांदीच्या नाण्या इतकी भरली। अशा रीतीने प्रभूच्या वचनाचा दूरवर प्रसार झाला व ते फार परिणामकारक ठरले। या गोष्टी घडल्यानंतर पौलाने मनात ठरविले की मासेदुनिया व अखया या प्रांतातून प्रवास करीत पुढे येरुशलेमला जायचे। तो म्हणाला,
मी तेथे गेल्यानंतर मला रोम देखील पाहिलेच पाहिजे।
म्हणून त्याचे 2 मदतनीस तिमथे व एरास्त यांना त्याने मासेदोनियाला पाठवून दिले आणि त्याने आणखी काही काळ आशियात घालविला। या काळामध्ये त्या मार्गाविषयी ख्रिस्ती चळवळीविषयी मोठा गोंधळ उडाला। देमेत्रिय नावाचा एक मनुष्य होता। तो सोनार होता। तो आर्तमी देवीचे देव्हारे बनवित असे। जे कारागीर होते त्यांना यामुळे खूप पैसे मिळत। त्या सर्वांना व या धंद्याशी संबंध असलेल्या सर्वांना त्याने एकत्र केले आणि तो म्हणाला,
लोक हो, तुम्हाला माहीत आहे की या धंद्यापासून आपल्याला चांगला पैसा मिळतो, पण पहा तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे। तो काय म्हणत आहे ते ऐका। पौलाने पुष्कळ लोकांना प्रभावित केले आहे व बदलले आहे। त्याने हे इफिसमध्ये व सगळ्या आशियामध्ये केले आहे। तो म्हणतो, माणसांच्या हातून बनविलेले देव खरे देव नाहीत। यामुळे केवळ आपल्या धंद्याची बदनामी होण्याची भीती नसून अर्थमी या महान देवीच्या मंदिराचे महत्व नाहीसे होईल व तिचे मोठेपण नाहीसे होण्याची भीती आहे. ही अशी देवी आहे की जिची पूजा सर्व आशियात व जगात केली जाते.
जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले आणि मोठ्याने ओरडून म्हणू लागले,
इफिसकरांची आर्तमी थोर आहे.
शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि लोकांनी गायस व अरिस्थार्क या पोलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासिदुनियाच्या रहिवाशांना पकडून नाट्यगृहात नेले. पौल लोकांच्या पुढे जाऊ इच्छित होता, पण येशूच्या आणीयाई त्याला असे करू देईना. पौलाचे काही मित्र जे प्रांताधिकारी होते त्यांनी निरोप पाठवून त्याने नाट्यगृहात जाऊ नये अशी कळकळीची विनंती केली. एकत्र जमलेल्या जमावातून काही लोक एक घोषणा करू लागले तर दुसरे लोक इतर घोषणा करू लागले. त्यामुळे सगळा जमाव अगदी गोंधळून गेला आणि त्यातील पुष्कळ जणांना माहीत नव्हते की आपण या न्यायभवनात एकत्र का आलोत. यहुदी लोकांनी अलेक्सांद्र नावाच्या एका मनुष्याला ढकलीत नेऊन सर्वांच्या समोर उभे केले. तो आपल्या हाताने खुनावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला. पण जेव्हा लोकांना समजले की तो एक यहुदी आहे तेव्हा जवळजवळ 2 तास सातत्याने ते एका आवाजात ओरडत राहिले,
इफिसकरांची आर्तमी देवी थोर आहे.
शहराचा लेखनिक लोकांना शांत करीत म्हणाला,
इफिसच्या लोकांनो, थोर आर्तमी देवीचे व स्वर्गातून पडलेल्या पवित्र दगडाचे इफिस हे रक्षण करते आहे. हे ज्याला माहीत नाही असा एक तरी माणूस जगात आहे काय? ज्या अर्थी या गोष्टी नाकारता येत नाहीत त्या अर्थी तुम्ही शांत राहिलेच पाहिजे. उतावळेपणा करू नये. तुम्ही या दोघांना गायस व अरिस्तार्क येथे घेऊन आलात. वस्तुत त्यांनी मंदिरातील कशाचीही चोरी केली नाही किंवा आपल्या देवीची निंदा केलेली नाही. जर देमेत्रिय व त्याच्याबरोबर असलेल्या कारागिरांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी न्यायालय उघडे आहेत. तेथे ते एकमेकांवर आरोप करू शकतात. परंतु जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर नियमित सभेत त्या संबंधी विचार केला जाईल. आज येथे जे काही घडलेले आहे त्याबद्दल योग्य ते कारण आपणास सांगता येणार नाही. त्यामुळे आपणच ही दंगल सुरू केली असा आरोप आपल्यावर केला जाण्याची भीती आहे.
असे सांगून झाल्यानंतर त्याने जमावाला जाण्यास सांगितले.